आकाशवाणी नागपूर हिमांगी कुलकर्णी आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। महाराष्ट्रात अणुऊर्जा निर्मितीसाठी राज्य सरकारचे चार कंपन्यांशी सामंजस्य करार। 25,400 मेगावॅट अणुऊर्जा निर्मितीचं लक्ष्य। नागपूर विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाची निवडणूक बिनविरोध होण्यासाठी सर्वपक्षीय नेत्यांशी चर्चा करणार असल्याचं महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचं प्रतिपादन। पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रति लिटर 90 पैसे वाढ आणि विदर्भात तीव्र उष्णतामान। सर्व जिल्ह्यात तापमान उच्चांकी पातळीवर। आता सविस्तर बातम्या। महाराष्ट्रात अणुऊर्जा निर्मितीसाठी राज्य सरकारनं चार कंपन्यांशी आज सामंजस्य करार केले। नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड अर्थात NTPCL, अदानी पॉवर लिमिटेड, रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड आणि बजाज उद्योग समूहाच्या ललितपूर पॉवर जनरेशन कंपनी लिमिटेड या चार कंपन्यांसोबत सुमारे 6.5 लाख कोटी रुपये गुंतवणुकीचे हे सामंजस्य करार असून 25,400 मेगावॅट अणुऊर्जा तसंच 1,23,500 रोजगार निर्मिती अपेक्षित आहे। मंत्रालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत या सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताला संपन्न ऊर्जा राष्ट्र बनवून देशात शून्य कार्बन उत्सर्जन करण्याचं उद्दिष्ट ठेवलंय। या उद्दिष्टपूर्तीसाठी महाराष्ट्र पुरेपूर प्रयत्न करत असून स्वच्छ ऊर्जा निर्मिती क्षेत्रात राज्यात येणारी गुंतवणूक ही देशाला संपन्न ऊर्जा राष्ट्र बनवण्यासाठी निश्चितच बळ देणारी ठरणार आहे असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला। महायुतीकडे 75% मतदान असल्याचा दावा करत देशासमोरील सध्याचं संकट लक्षात घेता नागपूर विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या मतदारसंघाची निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी सर्व पक्षांच्या नेत्यांशी चर्चा करण्यात येणार असल्याची माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली। राज्यातील ज्या निवडणुका बिनविरोध होऊ शकतात त्यासाठीही पुढाकार घेतला जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं। बावनकुळे आज नागपुरात प्रसारमाध्यमांशी बोलत होते। पेट्रोल दरवाढ आणि संभाव्य तुटवड्याबाबत बोलताना अखाती देशांमधील परिस्थितीमुळे देशासमोर मोठं संकट निर्माण झालं आहे, त्याचे परिणाम भारतावरही होणार असल्याचं त्यांनी सांगितलं। कोणतंही राजकारण न करता देशहितासाठी पंतप्रधानांना पाठबळ दिल्यास आपण या संकटातून बाहेर पडू असं ते म्हणाले। पेट्रोल आणि डिझेलच्या दरात आज प्रति लिटर 90 पैसे वाढ झाली। एका आठवड्यापेक्षा कमी कालावधीत ही दुसरी दरवाढ आहे। मुंबईत पेट्रोल 107.59 रुपये आणि डिझेल 94.08 रुपये प्रति लिटर इतकं झालंय। अमेरिका आणि इस्रायलनं इराणमध्ये छेडलेला संघर्ष आणि त्यामुळे होर्मुझच्या समुद्रधुनीतून होणाऱ्या तेल वाहतुकीत आलेला व्यत्यय यामुळे जगभरात कच्च्या तेलाच्या किमतीनं उसळी घेतल्याच्या पार्श्वभूमीवर ही दरवाढ झाली आहे। दरम्यान पेट्रोल आणि डिझेलच्या दरात 90 पैसे वाढ झाल्याच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे। सरकार जनतेची लूट करत असून विशिष्ट उद्योगपतींनाच सूट देत आहे असा आरोप त्यांनी केला। जनतेला काटकसरीचा सल्ला देऊन सरकार जनतेवर महागाईचा भार टाकत आहे अशी टीका खरगे यांनी समाज माध्यमावरच्या संदेशातून केली आहे। वर्धा चंद्रपूर गडचिरोली स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाची निवडणूक 18 जून रोजी होणार आहे। यासाठी तीनही जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेचे 977 कार्यरत सदस्य मतदानाचा हक्क बजावणार आहे। यात सर्वाधिक चंद्रपूर जिल्ह्यातील 469 सदस्य, वर्धा जिल्ह्यातील 264 तर गडचिरोली जिल्ह्यातील 244 स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सदस्य मतदारांचा समावेश आहे। तीनही जिल्ह्यात 18 मे पासून आदर्श आचारसंहिता लागू झाली असून या आचारसंहितेचे सर्वांनी पालन करावे असं आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी आणि चंद्रपूर जिल्हाधिकारी वसुमना पंत यांनी केलंय। नागपूर स्थानिक प्राधिकरण मतदारसंघाच्या विधान परिषदेसाठीच्या निवडणुकीत जिल्ह्यातील नगर परिषद, नगरपालिका, महानगरपालिका तसंच कामठी इथल्या कटक मंडळातील 3 नामनिर्देशित सदस्य असे 1,834 सदस्य मतदानाचा हक्क बजावणार असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी आणि जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी आज पत्रकार परिषदेत दिली। नागपूर महानगरपालिकेचा अर्थसंकल्प सादर करण्यासाठी आज नागपुरातील सुरेश भट सभागृहात विशेष सभा आयोजित करण्यात आली होती, मात्र विधान परिषदेच्या निवडणुकीची तारीख जाहीर होताच आचारसंहिता लागू झाल्यानं अर्थसंकल्प सादरीकरण पुढे ढकलण्यात आल्याची माहिती महापौर नीता ठाकरे यांनी सभासदांना दिली।
महानगरपालिकेची अर्थसंकल्प सादर करण्याची आजची विशेष सभा होती। 8 दिवसांपूर्वी म्हणजे 14 तारखेला याचा अजेंडाही आपण काढलेला होता आणि आजची तारीखही निश्चित झालेली होती। आकस्मिकपणे काल MLCचं जे इलेक्शन आहे ते लागलं आणि आचारसंहिता लागली, नगरसेवक याचे मतदार असल्यामुळे निश्चितपणे या गोष्टीवर याचा परिणाम प्रभाव होऊ शकतो। या अर्थाने या आचारसंहितेमध्ये साधारणतः बजेट पेश करता येत नाही अशी एकूण स्थिती आहे, त्यामुळे निवडणूक आयोगाकडे हे बजेट सादर करता यावं यासाठीचं पत्र, कारण ही पूर्वतयारी झालेली होती त्यामुळे निवडणूक आयोग पत्र दिलेलं आहे। आतापर्यंत त्याचं कुठलं उत्तर आलेलं नाही, पण ते येईल। जो पत्रव्यवहार होईल, जे दिशानिर्देश निवडणूक आयोगाकडून येतील त्याच्यानुसार पुढील अर्थसंकल्प सादर करण्याची सभा घेण्यात येईल।
आकाशवाणी नागपूर केंद्राद्वारे ऑल इंडिया रेडिओला 90 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं स्वरसंध्या या विशेष सुगम संगीत सभेचं आयोजन आज संध्याकाळी 6:30 सायंटिफिक सभागृह लक्ष्मीनगर इथं करण्यात आलंय. या सभेत सुगम गायक श्याम पोहरे यांची भक्तीगीतं, प्रसन्न जोशी यांचं गझल गायन, तसंच सुगम गायिका हेमलता पोपटकर आणि मोनिका भोयर भावगीतं सादर करतील. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. 70 कोटी रुपयांच्या आर्थिक घोटाळ्यात भोंदूबाबा अशोक खरात याला अटक करण्याची मुभा मुंबईतल्या पीएमएलए न्यायालयानं आज सक्तवसुली संचालनालयाला दिली. लैंगिक अत्याचार आणि फसवणूक खंडणी वसुली प्रकरणात अशोक खरात याला यापूर्वीच विविध गुन्ह्यांप्रकरणी न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे. आता ईडीकडूनही त्याला अटक होणार आहे. खरात हा एक मोठ्या खंडणी रॅकेटचा सूत्रधार असल्याचा आणि बेनामी बँक खात्यांच्या माध्यमातून 70 कोटींहून अधिक रुपयांचा आर्थिक घोटाळा केल्याचा आरोप ईडीनं केलाय. सार्वजनिक ठिकाणी पकडलेल्या भटक्या कुत्र्यांना लसीकरण किंवा निर्विजीकरणानंतर पुन्हा सोडून दिलं जाऊ नये हा यापूर्वी दिलेला आपला आदेश मागे घ्यायला सर्वोच्च न्यायालयानं आज नकार दिला. नोव्हेंबर 2025 रोजी सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या या आदेशात सुधारणा करण्याची मागणी करणाऱ्या याचिका न्यायमूर्ती विक्रम नाथ यांच्या अध्यक्षतेखालच्या पीठानं फेटाळल्या आणि अशा कुत्र्यांना निवारा केंद्रांमध्येच ठेवण्याचे निर्देश दिले. स्वयंपूर्ण महाराष्ट्र आवासीय रूफटॉप सोलर स्मार्ट योजनेअंतर्गत पात्र घरगुती वीज ग्राहकांना केंद्र आणि राज्य शासनाच्या संयुक्त अनुदानातून अवघ्या 2,500 रुपयात 1 किलोवॅट सौरयंत्रणा बसवण्याची संधी मिळणार आहे. दारिद्र्य रेषेखालील आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसह नागपूर परिमंडळात 3 लाखांहून अधिक ग्राहकांना या योजनेचा लाभ मिळू शकेल. वीज बिलातून कायमची मुक्ती यातून मिळण्याची शक्यता आहे. महावितरणनं पात्र ग्राहकांची तातडीनं नोंदणी करून या योजनेचा लाभ घ्यावा असं आवाहन केलं आहे. बुलडाणा जिल्ह्यातील नांदुरा तालुक्यातील वडनेर भोलजी इथं निर्माण झालेल्या भीषण पाणी टंचाई विरोधात महिलांनी रिकाम्या घागरी घेऊन ग्रामपंचायत कार्यालयावर मोर्चा काढला. जलजीवन मिशन योजना राबवूनही अनेक महिन्यांपासून नळांना पाणी मिळत नसल्याचा ग्रामस्थांचा आरोप आहे. पाण्यासाठी महिलांना रोज 3 किलोमीटर पायपीट करावी लागत असल्यानं संताप व्यक्त करण्यात आला. पाणी पुरवठा सुरळीत न झाल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिलाय. यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा इथल्या एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयामार्फत 2 ट्रायबल फेलो पदांसाठी भरती प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे. ही नियुक्ती 10 महिन्यांच्या कालावधीसाठी करण्यात येणार असून निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा 20,000 रुपये मानधन दिलं जाणार आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 25 मे रोजी सकाळी 10:30 वाजल्यापासून वॉक इन इंटरव्ह्यूसाठी आवश्यक कागदपत्रांसह एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प पांढरकवडा इथं उपस्थित राहण्याचं आवाहन प्रकल्प अधिकाऱ्यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केलंय. माजी केंद्रीय मंत्री आणि उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री भुवनचंद्र खांडुरी यांचं आज देहरादून इथं प्रदीर्घ आजारानंतर निधन झालं. ते 91 वर्षांचे होते. 1954 लष्करात दाखल होऊन ते 1991 मेजर जनरल पदावरून निवृत्त झाले. 1983 त्यांना अतिविशिष्ट सेवा पदकानं सन्मानित करण्यात आलं होतं. त्यानंतर त्यांनी राजकारणात प्रवेश करत गढवाल मतदारसंघाचं लोकसभेत प्रतिनिधित्व केलं. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग खात्याचं मंत्रीपद त्यांनी भूषवलं. विदर्भाच्या सर्व जिल्ह्यांमध्ये उन्हाचा तडाखा कायम असून आज दुपारी 2:30 मोजलेल्या तापमानानुसार अमरावती जिल्ह्यात 46.2 अंश सेल्सिअस इतक्या कमाल तापमानाची नोंद करण्यात आली. वर्धा इथं 46, अकोला इथं 45.3, नागपूर इथं 45.2 अंश सेल्सिअस इतकं कमाल तापमान नोंदवण्यात आलं. याशिवाय चंद्रपूर इथं 44.4, गडचिरोली इथं 43.4, गोंदिया इथं 41, तर बुलडाणा इथं 40.2 अंश सेल्सिअस इतकं कमाल शुष्क तापमान नोंदवण्यात आलं. आज अमरावती, वर्धा, अकोला, यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये तीव्र उष्णतामानाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला असून उद्या आणि परवा अमरावती, अकोला आणि वर्धा इथं ऑरेंज अलर्ट कायम राहणार आहे. दरम्यान आज आणि उद्या नागपूर आणि यवतमाळ जिल्ह्यात उष्णतेच्या लाटेचा येलो अलर्ट जारी करण्यात आलाय. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. महाराष्ट्रात अणुऊर्जा निर्मितीसाठी राज्य सरकारचे 4 कंपन्यांशी सामंजस्य करार. 25,400 मेगावॅट अणुऊर्जा निर्मितीचं लक्ष. नागपूर विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाची निवडणूक बिनविरोध होण्यासाठी सर्वपक्षीय नेत्यांशी चर्चा करणार असल्याचं महसूल मंत्री बावनकुळे यांचं प्रतिपादन. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रतिलिटर 90 पैसे वाढ आणि विदर्भात तीव्र उष्णतामान. सर्व जिल्ह्यात तापमान उच्चांकी पातळीवर. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.